ಶಾಲಾ ಶಿಕ್ಷಣ ಇಲಾಖೆ, DSERT ಬೆಂಗಳೂರು, CTE ಬೆಳಗಾವಿ ಹಾಗೂ IT ಫಾರ್ ಚೇಂಜ್ ಬೆಂಗಳೂರು ಇವರ ಸಹಯೋಗದೊಂದಿಗೆ ಆಲೂರು ವೆಂಕಟರಾವ್ ಭಾಷಾ ಕೌಶಲ್ಯ ಕೇಂದ್ರ ಮಕ್ಕಳ ಭಾಷಾ ಕಲಿಕೆಯನ್ನು ಉತ್ತೇಜಿಸುವ ಸಲುವಾಗಿ ಸಿದ್ಧಪಡಿಸಿದ ಕಥಾ ಧ್ವನಿ ಸುರುಳಿಗಳು.
नमस्कार मुलांनो, तुम्हाला अभ्यास, खेळ त्याचबरोबर गोष्टीसुद्धा आवडतात ना?
होय सर.
तर मी तुमच्यासाठी तुमच्या आवडीची गोष्ट घेऊन आलोय. त्या गोष्टीचे नाव आहे मोठे संकट. त्या गोष्टीचे लेखक आहेत हेरमिंदर होरी हे आहे.
जंगल झाडीत वाघोबा बसला, जंगल झाडीत वाघोबा बसला, म्हातारीला पाहून खुदकन हसला, म्हातारीला पाहून खुदकन हसला. थांब थांब म्हातारी कुठं चालली, थांब थांब म्हातारी कुठं चालली, खाऊ दे मला आता भूक लागली, खाऊ दे मला आता भूक लागली.
या गोष्टीतील पात्रे आहेत झाडे, खारींचा परिवार, विकी, काटो, माणसे, चिचुंद्र्या, हवासिंग, मक्कनसिंग, पक्षी, आळ्या, फुलपाखरे, उंदीर इत्यादी. मुलांनो, मोठे संकट या गोष्टीमध्ये शहरामध्ये तुरळक असलेली झाडे तोडण्यात आल्यामुळे सर्व पशुपक्ष्यांना दाट जंगलवस्तीकडे प्रस्थान करावे लागते. याचे कथन या गोष्टीमध्ये आपण पाहूया. पाहूया ना?
होय सर.
चला तर मग. शहरातील एक छोट्या बागेत एक मोठे पिंपळाचे झाड होते. त्या बागेत बरेच छोटे छोटे प्राणी राहत असत. पिंपळाच्या झाडावर खारींचा एक परिवार राहत होता. विकी त्या परिवारातील अतिशहाणा सदस्य होता. विकीचा चुलत भाऊ काटो दूर जंगलातून त्याला भेटायला आला. एके दिवशी रात्री सगळेजण झोपायच्या तयारीत असताना बाजूच्या मैदानात काहीतरी ठोकले जात असल्याचा आवाज ऐकू आला. टोक टोक टोक. काटो आणि दुसऱ्या खारींनी डोकावून पाहिले की पिवळ्या रंगाचे मोठे यंत्र आणि पिवळ्या त्रिकोणी टोप्या घातलेली माणसे बागेकडे बोट करून काहीतरी बोलत होती. बागेच्या समोरील घरे पाडून तिथे कार पार्क मोटारी उभ्या करण्यासाठी मोकळी जागा उभारणार होते. त्या घरात राहणाऱ्या लोकांना दुसरीकडे राहण्याची सोय करून दिली होती. पण बागेतल्या या छोट्या जीवांचा विचार कोण करतो? पहाटे पहाटे बागेतल्या चिचुंद्र्यांनी ही यंत्रे पाहिली होती. चिचुंद्र्यामध्ये हवासिंग सगळ्यात मोठा होता. त्याने गुलाबसिंगला सांगितले आणि त्याने मक्कनसिंगला. या चिचुंद्र्या लहान असताना त्यांचीही अशी नावे पडली. हवासिंगने खारीला खबर दिली, खारींनी पक्ष्यांना, पक्ष्यांनी आळ्यांना आणि आळ्यांनी फुलपाखरांना. अशा रीतीने बागेत सगळीकडे ही बातमी पसरली. त्यानंतर हा गोंधळ उडाला. कोणी पळू लागले, कोणी धावू लागले, कोणी उड्या मारू लागले, कोणी हसू रडू लागले. कसले संकट आहे, काय करावे, कुठे जावे, हा काय प्रकार आहे, कोणाला काहीच सुचेना. आळ्या म्हणाल्या, चला पाणी गोळा करूया. फुलपाखरे म्हणाली, आम्हाला फुले हवीत. उंदरांना त्यांच्या बिळाची काळजी वाटत होती आणि चिचुंद्र्यांनाही आपली बिळे हवी होती. खरं तर सर्व प्राण्यांना अगदी नक्की ठाऊक होते की झाडाशिवाय आणि गवताशिवाय ते जिवंत राहू शकणार नाही. ते मऊ जमिनीवर वाढले होते. सिमेंटाच्या कडेक जमिनीवर राहणे त्यांना शक्य नव्हते. रडता रडता म्हणाले, आपल्याला आता हे सर्व कसे मिळणार, आपण कसे राहणार. काटोचे काका आणि काकी शांतपणे सगळे ऐकत होते. छोट्या खारी आपापल्या आईच्या खुशीत दबकून बसल्या होत्या. काटोने खाकरून आपला घसा साफ केला आणि लाजत म्हणाला,
मी दूर जंगलात राहतो, आपण सर्व तिथेच का नाही येत?
वाव,
आता कसं बरं झालं, सगळीकडे पुन्हा उत्साह संचारला. पण कसे, अळी पुटपुटली. डोके खाजवत काटो म्हणाला, खारींची सुपरफास्ट एक्सप्रेस खारी, आळ्यांना, फुलपांखरांना, कोळ्यांना आणि साऱ्या किड्यांना तिथे घेऊन जाऊ शकतात. पक्षी उडून जाऊ शकतात. चिचुंद्र्यांची चिचुंद्री एक्सप्रेस चिचुंद्र्या, उंदीर आणि सापांना घेऊन जाऊ शकते. सगळ्यांनी काटोची पाठ थोपटली. हवासिंग धावत जाऊन चिचुंद्री एक्सप्रेस ड्रायव्हर श्री गिंटू यांच्या जवळ पोहोचला
आणि विचारू लागला, चिचुंद्री एक्सप्रेस चिचुंद्र्यांना दूर जंगलात घेऊन जाईल का?
ड्रायव्हर महाशय सुरुवातीला थोडे गडबडले, मग लाजले, अडखळले आणि नंतर बोलले, जरूर. दुसऱ्याच दिवशी सकाळी सकाळी खार एक्सप्रेस आणि चिचुंद्री एक्सप्रेस रवाना झाल्या. आवाज करीत आपल्या प्रवाशांना घेऊन दूर जंगलात तिथल्या झाडाकडे, फुलाकडे, तलावाकडे आणि मऊ जमिनीकडे जाऊ लागले. गोष्टीचे तात्पर्य, पर्यावरण संरक्षण ही काळाची गरज. झाडे लावा, झाडे जगवा आणि प्रदूषण टाळा. मुलांनो, तुम्हाला ही गोष्ट समजली ना?
होय सर.
Thank you.